सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा तुमच्या सोबत शो सुरू आहे मॉर्निंग नंबर वन. आज मॉर्निंग नंबर वन में टाइम हो गया है.
कुछ ये हुआ था आज के दिन इतिहास में.
1889 साली आजच्याच दिवशी सापेक्षता सिद्धांताचे जनक अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्म झाला होता. एकूणच संशोधन क्षेत्रामध्ये आइन्स्टाईन साहेबांनी जे सुंदर योगदान दिलंय त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर एक खूप मोठा परिणाम झालेला आहे. त्या दिग्गज पर्सनॅलिटीला सलाम करत साम्यवादी विश्वक्रांतीचा पुरस्कर्ता असं ज्यांना म्हटलं जातं असे कार्ल मार्क्स आजच्याच दिवशी कालवश्य झाले होते. 1883 होतं ते साल. आज कार्ल मार्क्स आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा त्यांचे विचार आपल्याला खऱ्या अर्थानं कायम प्रेरित करत राहतील. मराठी गझल सम्राट सुरेश भट यांचं दुःखद निधन आजच्याच दिवशी 2003 साली झालं होतं. आणि खऱ्या अर्थानं मी आणि माझ्यासारखे कितीतरी असे तरुण आहेत. तरुण म्हणजे भटांच्या कविता वाचणारी प्रत्येक व्यक्ती तरुणच असते. वय वर्ष मॅटर करत नाही. पण ते खऱ्या अर्थानं प्रेरित होते भटांच्या साहित्यामुळे. त्यांच्या काही निवडक कवितांबद्दल मॉर्निंग नंबर वनमध्ये थोडा वेळ जरा बोलूयात. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर रुद्र आहे तुमच्यासोबत. बजाते राहो.